आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या विधानावरून गदारोळ झाल्यानं आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वप्नातही अनादर करणार नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं निवेदन। उरणजवळ प्रवासी बोटीला झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती। ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक सुधीर रसाळ यांना मराठीसाठी तर मुकेश थाळी यांना कोकणीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर। बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला ब्रिस्बेन इथं झालेला तिसरा कसोटी सामना अनिर्णित। आणि भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या विधानावरून गदारोळ झाल्यानं आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आधी दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। शहा यांनी काल राज्यसभेत बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप करत लोकसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी आज प्रचंड गदारोळ केला। सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर लगेचच काँग्रेस, द्रमुक आणि डाव्या पक्षाच्या सदस्यांनी शहा यांचा निषेध करणाऱ्या घोषणा द्यायला सुरुवात केली। दोन्ही बाजूंनी घोषणा सुरू राहिल्यानं सभापती ओम बिर्ला यांनी 2 वाजेपर्यंत कामकाज स्थगित केलं। नंतरही गदारोळ चालूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। राज्यसभेतही काँग्रेस, द्रमुक, राजद, आम आदमी पार्टी आणि इतर विरोधी सदस्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विधानाचा निषेध करणाऱ्या घोषणा दिल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांसाठीच अतिशय आदरणीय आहेत असं अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सांगितलं। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की काल अमित शहा बाबासाहेबांबाबत अतीव आदरानंच बोलत होते, मात्र काँग्रेसनं बाबासाहेबांच्या हयातीत आणि नंतरही त्यांची अवहेलना केली, लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभूत करण्याचं कारस्थान केलं असा आरोप त्यांनी केला। गदारोळ चालूच राहिल्यानं धनखड यांनी दुपारी 2 वाजेपर्यंत कामकाज स्थगित केलं। नंतरही गदारोळ चालूच राहिला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान सभागृहात हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केला, पण हे वक्तव्य राज्यसभेतलं असल्यानं त्यावर इथं चर्चा शक्य नसल्याचं सांगत सत्ताधाऱ्यांनी त्यावर आक्षेप घेतला। काँग्रेसनं आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनेकदा अपमान केला असून आपली कृत्य काँग्रेसला आता लपवता येणार नाहीत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉक्टर आंबेडकरांबाबतच्या विधानावरून आज संसदेत गदारोळ झाला, त्यासंदर्भात त्यांनी समाज माध्यमावर प्रतिक्रिया दिली आहे। काँग्रेस सत्तेवर असताना दलित समुदायातल्या अनेकांची हत्या झाली असा आरोप त्यांनी केला असून अनुसूचित जाती जमातींसाठी काँग्रेसनं काहीही केलं नाही असंही मोदी यांनी म्हटलं आहे। राज्यघटनेचे शिल्पकार असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनादर आपण स्वप्नातही करणार नाही। काल राज्यसभेत आपण केलेल्या भाषणाबाबत काँग्रेस वस्तुस्थितीचा विपर्यास करत आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। ते आज नवी दिल्लीत भाजपा मुख्यालयात बातमीदारांशी बोलत होते। काँग्रेस पक्ष बाबासाहेब आंबेडकर आरक्षण राज्यघटनेचा विरोधक असल्याचा आरोप त्यांनी केला। बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी काँग्रेसनं त्यांच्या विरोधात मोहीम राबवली होती, तसंच आणीबाणी लादून काँग्रेसनं सर्व घटनात्मक मूल्यांचं उल्लंघन केलं होतं असं ते म्हणाले। संसदेसारख्या देशाच्या सर्वोच्च लोकशाही मंचावर चर्चा करताना तिला वस्तुस्थिती आणि सत्याचा आधार असला पाहिजे असंही शहा म्हणाले। राष्ट्रीय न्यायवैद्यक पायाभूत सुविधा विकास उपक्रमांतर्गत पुण्यासह आणखी 6 ठिकाणी केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा उभारण्यास सरकारनं मंजुरी दिली आहे अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री बंदी संजय कुमार यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांची भेट घेतली। शेतकऱ्यांचे प्रश्न आणि डाळिंब लागवडीतली आव्हानं यावर चर्चा केली असून कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नाही असं पवार यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई AIR न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला निघालेल्या बोटीला उरण इथं झालेल्या अपघातात अंदाजे 7 ते 8 जण मृत्युमुखी पडल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. नौदल किंवा तटरक्षक दलाची बोट बहुधा चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अतिशय वेगानं प्रवासी बोटीला धडकल्याचं व्हिडिओत दिसत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. मदत वेळेवर पोहोचल्यानं बहुतेकांना वाचवण्यात यश आल्याचं सांगून अपघातात प्राण गमावलेल्या आणि जखमी झालेल्यांना शासनातर्फे योग्य मदत देण्याचं आश्वासनही फडणवीस यांनी केलं. दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेनं दिलेल्या माहितीनुसार या बोटीत 110 जण होते. यापैकी 2 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर 4 प्रकृती गंभीर आहे. अपघातातल्या जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. विंदांचे गद्यरूप या पुस्तकासाठी रसाळ यांना हा पुरस्कार मिळाला आहे. 1,00,000 रुपये रोख, ताम्रपट आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. हा पुरस्कार येत्या 8 मार्चला दिल्लीत समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल. पुरस्काराबद्दल रसाळ यांनी आकाशवाणीशी बोलताना आनंद व्यक्त केला.
साहित्य अकादमीचा पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार मेहमान तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, दासी मर्ढेकर, प्रभाकर पाध्ये अशा महान विचारवंत टीकाकारांना जो पुरस्कार मिळाला तो मलाही मिळाला याचा मला विशेष आनंद होतो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुधीर रसाळ यांचं अभिनंदन केलं आहे. साहित्य अकादमीनं 21 भाषांमधल्या यंदाच्या पुरस्कार विजेत्यांची नावं आज जाहीर केली. त्यात 8 कविता संग्रह, 3 कादंबऱ्या, 2 लघुकथा, 3 ललितलेख, 3 साहित्य समीक्षा, 1 नाटक आणि 1 संशोधनात्मक साहित्य कृतींचा समावेश आहे. आकाशवाणी पणजी केंद्रातले सेवानिवृत्त वृत्तनिवेदक मुकेश थळी यांच्या रंगतरंग या कोकणी ललितलेख संग्रहालाही पुरस्कार जाहीर झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला ब्रिस्बेन इथं झालेला 3रा कसोटी सामना अनिर्णित राहिला. भारताचा पहिला डाव आज 260 धावांवर आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डावात 7 बाद 89 धावा करून डाव घोषित केला. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी 275 धावांचं आव्हान होतं. भारताच्या दुसऱ्या डावात केवळ 2 षटकं आणि 1 चेंडूचा खेळ झाल्यावर पंचांनी अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवला. त्यानंतर पावसानं हजेरी लावल्यानं खेळ पुन्हा सुरू होऊ शकला नाही. अखेरीस सामना अनिर्णित राहिल्याचं घोषित केलं गेलं. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 150 धावा करणारा ट्रॅव्हिस हेड याला सामनावीराच्या किताबानं गौरवलं गेलं. या मालिकेतला 4था सामना येत्या 26 डिसेंबरपासून मेलबर्न इथं सुरू होणार आहे. आतापर्यंत झालेल्या 3 सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामन्यात विजय मिळवल्यानं मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन यानं आज 38व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला 3रा कसोटी सामना संपल्यानंतर त्यानं आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात अश्विननं भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. या सामन्यात त्यानं 53 धावांत 1 गडी बाद केला. हाच त्याच्या कारकिर्दीतला अखेरचा कसोटी क्रिकेट सामना ठरला. 6 नोव्हेंबर 2011 रोजी वेस्ट इंडिज विरोधात दिल्ली इथं झालेल्या कसोटी सामन्यात पदार्पण केल्यानंतर अश्विननं आतापर्यंत 106 कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व करत 537 बळी घेतले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या विधानावरून गदारोळ झाल्यानं आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वप्नातही अनादर करणार नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं निवेदन. उरणजवळ प्रवासी बोटीला झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती. ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक सुधीर रसाळ यांना मराठीसाठी तर मुकेश थाळी यांना कोकणीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर. बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला ब्रिस्बेन इथं झालेला 3रा कसोटी सामना अनिर्णित. आणि भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.